సమదర్శినం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాద సంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీ గురుః పాతు మాం భవే జ్ఞానేషాగ్ర సరోజముత్తమతుపః స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడీ గార్హస్థే కిలైకనాథ సదృశో వృత్తోద్గారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థ చరితం వందే. आज या महिन्यातला चौथा शनिवार आपल्या अनुषंगिक साधनेचा वार आहे. आपण नाम घेणार आहोत, अनुषंगिक पद्धतीने नाम घेणार आहोत. आपण सर्वजण आधी अतिशय शांत स्तब्ध असं बसूया. आपलं लक्ष हृदयाच्या ठिकाणी असू देत. निर्विचार हृदयाच्या ठिकाणी केवळ लक्ष देऊन आपण आहोत आणि विचार नाही. सत्यम ज्ञानम अनंतम असं ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. हृदयाच्या ठिकाणी ब्रह्मभावना करू। सत्य तत्व सत्य म्हणजे नेहमीच असणार सत्स्वरूप अविनाशी। जाणीव स्वरूप ज्ञान स्वरूप आणि आदि अंत रहित व्यापक हृदयाच्या ठिकाणी लक्ष परमात्मा भावना सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे रूप वर्ण गुण हा दृश्य पदार्थाचा विशेष परमात्मा सूक्ष्म अविनाशी ज्ञान स्वरूप अनंत स्वरूप अशा परमात्मा ज्ञानाने ओतप्रोत भरलेला परिपूर्ण असा श्रीहरी तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारून या हृदयाच्या ठिकाणी पाहायचा। विटेवरी हो उभा विठ्ठल डोळे भरून पाहिला आपल्या हृदयाच्या ठिकाणी सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप अनंत स्वरूप अशा निर्गुण ब्रह्माचं सगुण साकार रूप आणि त्याला सतत पाहत राहायचं। इतकं सतत की आपण पाहतो आहोत त्याचं विशेष भान देखील नको. पाहण्याचा अभिमान सोडून आणि पाहण्याची क्रिया देखील सोडून सहज दर्शन. जो पाहणारा आहे आत तोही परमात्म स्वरूप ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योती. या नावे रूपे ती तुम्ही जाणा. पहा हृदयाच्या ठिकाणी परमात्मा विठ्ठल पांडुरंग. कटेवर हात ठेवलेला पंढरीचा राजा पंढरीचा पाटील विठोबा त्याला पाहतच आपण त्याचं नाम घेणार आहोत. पाहते पाहणे दूरी सारतच पाहायचं आहे. मोठ्या प्रेमाने नाम देखील घ्यायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. Thank you. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे Hey, Nath. अर्थ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। पंढरीनाथांना पाहतो आहोत हृदयाच्या ठिकाणी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। विठोने श्री वाहिला देवराणा, ज्यांनी आपल्या मस्तकावर शिवलिंग धारण केलेलं आहे, कर्नाटकी पगडी घातलेले, भक्त हृदय सम्राट प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। विशाल भाल प्रदेश, मकराकार कुंडल, सरल नासिका, गूढ रम्य अर्धोन्मिलित नेत्र, मंद स्मित करणारे तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, कृष्णा बोलकारे कृष्णा डोलकारे, घड़िए 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 हित बोलकारे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांचं वर्णन केलं असे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु राघवन नमस्ते। ज्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा शोभत आहेत, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, ज्यांनी आपल्या वक्षस्थळावर भक्ताचं पदचिन्ह सांभाळून ठेवलेलं आहे, ज्यांची छाती अत्यंत विशाल आहे, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग अशी सुरंग सावळी कांती ज्यांना प्राप्त झालेली आहे असे ज्यांनी आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर असं रूप ज्यांना लाभलेलं आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। रक्ताने हाक मारल्याबरोबर धावत येण्यासाठी तत्पर म्हणून कमरेवर हात. भक्तीपुढं भवसागर हा कमरे इतक्याच खोलीचा असं सांगण्यासाठी कमरेवर हात. दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. गोविंदु वो माये गोपाळु वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो माये शून्य स्थावर जंगम सकळ व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवी वरु विठ्ठल सकळ. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमा तळी वेणु वाजवी. भगवंतांचे समचरण आपण पाहूया हृदयाच्या ठिकाणी. मिटेवरी जाची पाऊले समान तोची एक दानशूर दादा. समचरण सुंदर कासे ल्याला पीतांबर जिया पोटी बोध काकड़ा ज्योति पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. ओवाळू आरती माझा पंढरी नाथा दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा. काय महिमा वर्णु आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. राही रखुमाबाई उभ्या दोही दो बाई मयूर पुच्छ चामरे ढळती ठाईंचा ठाई. तुका म्हणे दीप देवुनी उन्मनीत शोभा. फिटेवरी उभा दिसे लावण्य गाभा। अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो। सकलही तुम्ही भागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर। मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो। कटी कर विराजित मुकुट रत्न जडित पीतांबर कसिला तैसा येई गा धावत। अगणित सुरगण वर्णिती जासी कटीकर नटसम चरण विटेवरी उभे राहिले। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकळा फाकती प्रभा। अगणित लावण्य तेज फुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा। कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावी यला वेधू। खोळ बुंथी घेवोनी खुणांची पालवी आळविल्या मेदी साधू। बाप रखुमा देवी वरू हृदयींचा जाणोनी अनुभव सौरसू केला। दृष्टीचा डोळा पाहो गेलीये तव भीतरी पालटू झाला। नयनाचा नयन कानाचाही कान मनाचे ही मन वाचेची ही वाचा। जीवाचे जीवन अमृताची तनु ब्रह्मांड भूषण नारायण। गोडाचे ही गोड हर्षाचे ही गोड प्रीतीचा ही लाड असा नारायण। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलीला, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा, आपलं लक्ष हृदयावरून चिदाकाशामध्ये आपण ठेवूया. सगुण रूप हृदयाच्या ठिकाणी जे पाहत होतो तेच आता आनंद रूपाने, प्रेम रूपाने, शांती रूपाने चिदाकाशामध्ये अनुभवूया. त्याच्याशी एक रूपता साधून आता मी एकटा नाम घेईन. तुम्ही चिदाकाशात लक्ष ठेवून फक्त ऐकाल. ऐकत असतानाही त्या शांत स्वरूप परमात्म्याशी, आनंद स्वरूप परमात्म्याशी तदाकार असाल. आता मूर्ती डोळ्यासमोर नाही, आता डोळ्यासमोर आहे प्रेम, शांती, समाधान, आनंद, तृप्ती आणि त्याच्याशी आपली झालेली समरसता चिदाकाशामध्ये. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु, भगवन् नमस्ते. Oh. वोहळे हेची करावे जे गंगेचिया अंगा ठाकावे मग जरी गंगा नोहावे तरी तो काय करेल. आपण हेच करायचं की त्या आनंद स्वरूपाशी एक रूपता साधायला जायचं. त्या आनंदाचंच अंग होऊन राहायचं. पुढचं तो सर्व बघून घेईल. श्री कृष्ण दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री हरी 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 चिदाकाशातलंच आहे, आनंद स्वरूपाशी एक रूपत्व आहे, शांत स्वरूपाशी एक रूपत्व आहे, ते एक रूपत्व आणि त्या एक रूपत्वातून परमात्मतेतून निर्माण झालेली भगवंताची कटीकरण नट सम चरण विटेवरी अशी मूर्ती हे एकच आहेत, दोन्ही वेगळे नाहीत. अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मीची पांडवा मीची बोली जे आधवा शब्दी ही. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. ती मूर्ती आणि ब्रह्म याच्यात काही फरक नाही. ती मूर्ती ब्रह्मतेचा अनुभव देऊ शकते. ब्रह्मतेतूनच सच्चिदानंद तनु धारण करून ती मूर्ती आलेली आहे. आपली मूर्ती देखील खर तर या ब्रह्मतेतूनच आलेली आहे. तशा जर बोधात आपण सदा सर्व काळ राहिलो, राहण्याचा अभ्यास केला, या नामस्मरणातून तेच अपेक्षित आहे. हरी 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 स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत.